विवाहाच्या बंधनाचा विसरू कसा ते कुकू, संसाराचं वेड लागणे हा सद्गुण कशाला झाकू, दुर्जनांचे गोड बोलणे तेथे कसा मी ऐकू, संतांचे वेडे वाकडे भजन तिथं म्हणू कशाला नकू, मग येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू, येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू,
पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू, पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू।
जन्माला गेले भाऊ पण उषाचे सर्प झाले, आई बाप कुणाच्या जन्माला गेले भाऊ पण उषाचे सर्प झाले, खर बोल न कशाला झाकू, मला पाहिजे फक्त बायकू, येईना मला कुणाच ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू,
पाहिजे फक्त
नको तात्या मामा नाना हे तर माझ कुणी ऐके ना, नको तात्या मामा आणि नाना हे तर माझ कुणी ऐके ना, नको ताई मावशी काकू, मला पाहिजे फक्त बायकू, येईना मला कुणात ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू,
पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू, पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू।
पत्नी म्हणजे क्षणाची कांता पण अनंत काळची तीच माता, पत्नी म्हणजे क्षणाची कांता पण अनंत काळची तीच माता, तिला म्हणू कसा मी नकू, मला पाहिजे फक्त बायकू, येईना मला कुणात ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू,
पाहिजे फक्त बायकू, पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू।
तू का म्हणे शोधून पाही बायको असते नवऱ्याची आई, तुका म्हणे शोधून पाही बायको असते नवऱ्याची आई, सुविचार कशाला टाकू, मला पाहिजे फक्त बायकू, येईना मला कुणात ऐकू, मला पाहिजे फक्त बायकू,
पाहिजे फक्त बायकू, याला पाहिजे फक्त बायकू, पाहिजे फक्त बायकू।
संसारात दडलेला असतो आनंद, सुधा करा नको तो भलताच छंद संसारात दडलेला असतो आनंद सुधा करा नको तो भलताच छंद नको व्यर्थ असा भटकू मला पाहिजे फक्त बायको येईना मला कुणात ऐकू मला पाहिजे फक्त बायकू
पाहिजे फक्त बायकू
पाहिजे फक्त बायको
पाहिजे फक्त बायको याला पाहिजे फक्त बायको पाहिजे फक्त बायको।